हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूष्ट मे प्रसूष्य मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नाम यच्च मे जीवातुश्च मे सूष्ट मे प्रसूष्य मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नाम यच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मोद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मे णवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरनेरे आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आम्हाला दोघांनाही स्वामींचा अनुग्रह झाला आणि त्यानंतर अधूनमधून आम्ही स्वामींच्या दर्शनाला त्यांची प्रवचने ऐकायला पुण्याला येऊ लागलो. त्यांचे प्रेम त्यांच्या ठिकाणी असलेले शुद्ध ज्ञान याची जबरदस्त ओढ वाटू लागली. परत मुंबईला जाताना स्वामी म्हणत असत, बॅटरी चार्ज झालेली आहे, आता 4-6 महिने तरी बघायला नको. खरंच ते मोठे आनंदाचे दिवस होते. अनुग्रह झाला पण त्यानंतर कोणते जीवन आता आपल्याला जगायचे आहे की जे खऱ्या अर्थाने शांतीकडे नेईल हे हळूहळू कळू लागले. स्वामींचे परमार्थाविषयीचे अतिशय तर्कशुद्ध विचार शास्त्रशुद्ध तरीही सोपे साधे सहजपणे समजावून सांगितलेले. काय बोलावे, काय खावे, कुठे जावे, श्रवण कोणते करावे, वाचन कोणते करावे, साधना कशी करावी, भाव म्हणजे नेमके काय, ज्ञान म्हणजे नेमके काय, अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रवचनातून तर कधी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी सांगितल्या. गीता ज्ञानेश्वरी हे शब्द केवळ माझ्या कानावर पडले होते. ज्ञानेश्वरी म्हणजे गीताच आहे हे माहिती सुद्धा नव्हतं. ब्रह्मसूत्र योगसूत्र हे शब्द सुद्धा कधी ऐकले नव्हते. स्वामींच्या कृपेने फक्त एकच कळत होतं, आज ज्ञानेश्वरीचे प्रवचन आहे, तिथे स्वामींच्या समोर जाऊन बसायचं. आज दासबोध आहे, तिथे जाऊन बसायचं. स्वामीने आमच्यासाठी केंद्राच्या रूपाने प्रत्यक्ष स्वर्ग उभा केला होता. सत्संगाला स्वामींच्या खोलीत बसलेले असताना कधी कधी माझ्या मनात असे विचार येत असत की यांच्या आशीर्वादाने माझ्या इच्छा कामना पूर्ण व्हाव्यात. एकदा ते बोलता बोलता म्हणाले, खरं तर संतांनी पाट्या लिहून ठेवाव्या, इथे आल्याने आजार दुरुस्त होईल असे नाही, संतती होईल असे नाही, मुलीचे लग्न जमेल असे नाही, अशा इच्छा मनात धरून संतांकडे जाऊ नये. तेव्हा मला असे वाटले की जणू हे माझ्यासाठीच बोलत आहेत. स्वामी अनेकदा आम्हाला सांगत असत, तुम्हाला परमार्थासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती मिळालेली आहे, त्याचा लाभ घ्या. तो आनंद तुम्हाला मिळणार यात शंका नाही, पण लवकरात लवकर तो तुम्ही मिळवा, कारण तो आनंद मिळवल्यानंतर जगण्यात जास्त मजा आहे. स्वामी मोठे महात्मा आहे हे कळत होतं, पण त्यांचे संतत्व नेमके कशात आहे हे कळत नव्हतं, आणि खर तर अजूनही कळत नाही. त्यांच्याशी कसे बोलावे, त्यांना काय आवडते हे कळत नव्हते. 83 साली स्वामी काही साधकांबरोबर सज्जनगड आनंद यात्रेला जाणार होते. नेमके त्याच वेळी आम्ही काश्मीरला जाणार होतो. माझ्या मनात स्वामींबरोबर सज्जनगडला जावे असे होते, पण काश्मीर पण सोडायचे नव्हते. पण नेमक्या सज्जनगडला जाण्याच्या तारखा बदलल्या तेव्हा मी स्वामींना म्हटले, मला सज्जनगडला यायचे होते पण काश्मीरला जायचे ठरल्यामुळे ते दोन्ही कसे जमेल असे वाटत होते, पण आता मात्र तारखा बदलल्यामुळे मी सज्जनगडला पण येऊ शकेन. त्यावर स्वामी म्हणाले, आपल्या पारमार्थिक इच्छा भगवंत पूर्ण करतो. खरं तर त्यांना आपल्याला कुठे न्यायचं असतं आणि आपण कुठे जायला बघत असतो. सद्गुरू आपले अनंत अपराध पोटात घालतात हेच खरे. आम्ही स्वामींबरोबर सज्जनगडला गेलो. त्यावेळी तिथे सद्भक्त श्री सुनील चिंचोळकर होते. स्वामी साधकांना घेऊन सज्जनगडला आले त्याचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते म्हणाले, आज स्वामींबरोबर खऱ्या साधकांचे पाय गडाला लागले. सज्जनगडला सकाळी स्वामींबरोबर आम्ही सगळे ध्यानाला बसलो होतो. नेमकी त्याच वेळी 4-5 कुत्री खूप भुंकत होती. त्याचा त्रास सगळ्यांनाच होत होता. ध्यानानंतर स्वामींना कुणीतरी म्हटले की कुत्र्यांच्या भुंकण्याने फार त्रास झाला. तेव्हा स्वामी म्हणाले, एक दिवस कुत्री भुंकली तर आपल्याला केवढा त्रास वाटला. दत्तगुरु कसे काय 4-5 कुत्री सतत आपल्याजवळ बाळगून असतात कोण जाणे. म्हणून तर दत्तगुरु हे शांत मूर्ती. सज्जनगडला ध्यानानंतर आम्ही सारे नाश्त्यासाठी तिकडच्या कॅन्टीन मध्ये गेलो. सर्वांचे नाश्ता आणि चहा घेणे चालले होते. इतक्यात अचानक स्वामी तिथे आले. स्वामींना चहा प्यायला आवडत नसे ते प्रवचनातून सांगत, खरं तर चहा पिऊ नये पण काय करणार, भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे, सर्वस्य चाहम हृदी सन्निविष्टो, म्हणजे सर्वांच्या हृदयात स्थोळ सकट चहा आहे. त्यामुळे मी जर सांगितलं की जे चहा पित नाही त्यांनीच केंद्रात यावं तर 4-6 जणच येतील. म्हणून मी आपला सांगतो की सकाळी 1/2 कप प्यावा आणि संध्याकाळी 1/2 कप प्यावा. स्वामी अचानक कॅन्टीन मध्ये आल्यामुळे तिथले वातावरण एकदम स्तब्ध होऊन गेले. सहज एका साधिके समोर स्वामी जाऊन उभे राहिले. ती त्यांना म्हणाली, मी चहा पित नाही, मी कॉफी पिते. स्वामी तिला म्हणाले, कॉफी पित आहेस ती तर चहापेक्षा वाईट. आणि ते जसे आले तसे अलिप्तपणे निघून देखील गेले. ज्ञानेश्वरी म्हणजे स्वामींचा जणू दुसरा प्राण. ज्ञानेश्वरीचे प्रवचन झाल्यावर ते ज्ञानेश्वरीवरून प्रेमाने हात फिरवित असत. अनेकदा ते स्वतः ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर भारावून जात असत आणि म्हणत असत, ज्ञानेश्वरी खरोखरच गोड आहे, लोक कसे काय बुवा कथा कादंबऱ्या वाचतात कोण जाणे. एकदा मी त्यांना विचारलं, तुम्हाला ज्ञानेश्वरी इतकी गोड कशी काय वाटते, तुम्ही सांगता ज्ञानेश्वरी वाचावी म्हणून मी ती आणली आणि वाचते पण मला तितकी ती गोड वाटत नाही. तेव्हा ते म्हणाले, ज्ञानेश्वरी कठीण आहे कारण ते एक उंच पातळीवरचं जीवन आहे. ते जीवन जेव्हा आपल्या अनुभवाचं होऊ लागतं तेव्हा ती गोड वाटायला लागते. पण आपल्याला ज्ञानेश्वरी जरी कळली नाही तरी आपण मात्र रोज वर्षानुवर्षे ती वाचत जावी. एक दिवस ज्ञानेश्वर महाराजांनाच आपली दया येईल आणि तेच आपल्याला ज्ञानेश्वरी समजावून सांगतील. एकदा असेच आम्ही पुण्याला आलो होतो. तेव्हा एका ठिकाणी स्वामींची पाद्यपूजा होती. तिथे काही साधिका एकमेकात बोलत होत्या. आता स्वामींचा मूड चांगला आहे. सकाळी प्रवचनात मात्र फार कडक बोलले. सगळं वातावरण गंभीर होऊन गेलं. तेव्हा मला असे वाटले की स्वामींना असा मूड असतो का. दुसऱ्या दिवशी त्यांच्या दर्शनाला गेले असताना त्यांना लिहून दिले, काल काही साधिका आता स्वामींचा मूड चांगला आहे असं म्हणत होत्या. किनाऱ्यावर बसलं तर असं वाटतं आज समुद्राला ओहोटी आहे, आज भरती आहे. पण खरा समुद्र तर आपल्या ठिकाणी धीर गंभीरच असतो. तसेच सद्गुरु असतात ना. त्यांनी ते वाचलं आणि म्हणाले, संतांना मूड नसतो, ते नित्य आनंदातच असतात. त्यांचा राग हा केवळ इतरांच्या करुणेपोटी त्यांच्या कल्याणासाठीच असतो. आणि मग नंतर म्हणाले, तू असं कर, तू इथे का आलीस, तुला इथे काय आवडतं असे तुझे मनोगत उद्या लिहून आण. दुसऱ्या दिवशी मनोगत लिहून मी त्यांना वाचून दाखवले. त्यानंतर 2 दिवसांनी स्वामींचा वर्धापन दिन सत्यसाई निर्यम मध्ये साजरा होणार होता. स्वामी म्हणाले, हे मनोगत तू तिथे वाच. मी त्यांना म्हटले, मला तुमच्याशी बोलता येत नाही म्हणून हे मनोगत केवळ तुमच्यासाठी लिहून दिलं. मला सर्वांसमोर वाचायची सवय नाही. हे मनोगत विणाला वाचायला सांगू का. तर ते म्हणाले, नाही नाही, विणाने तिथे मनोगत लिहिले आहे ते ती वाचणार आहे. तुझा मनोगत दुसरं कोणी वाचणार नाही, ज्याचे त्यानेच वाचायचं. आणि त्याने सौ सरलातेना हाक मारली आणि म्हणाले, सरलाते बघा हिने काय लिहिलंय, वाचून दाखव बघू सरलातेना. मी ते सौ सरलातेना वाचून दाखवलं. इतक्या तिथे तारा आणि तिची मैत्रीण आली. त्याबरोबर परत म्हणाले, ताराच्या मैत्रिणीला वाचून दाखव बघू तू काय लिहिलंयस ते. अशा प्रकारे माझ्या नकळत त्याने दोन तीन वेळा माझी वाचायची प्रॅक्टिस करून घेतली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात वाचन पार पडले. त्यानंतर भेटल्यावर म्हणाले, चांगलं वाचलंस की काही काही ट्यूबलाइट्स फार कुरकुर करतात आणि मग एकदाच्या पेटतात. खर तर हे सर्व लिहिताना आपण स्वामींविषयी लिहितोय का स्वतःविषयी लिहितोय याची खूप भीती वाटते. पण आमच्यासारख्या केवळ संसारी जीवांना त्यांनी हात धरून दोन पावले चालवले, दोन शब्द बोलायला शिकवले, सद्गुरु तत्वाचा विचार करायला लावला. सौशीला सकाळी 10:30 स्वामींच्या दर्शनाला जात असे आणि मग केंद्रात ध्यानाला बसत असे. मी पुण्याला आले की तिच्या बरोबर स्वामींकडे जात असे. 10-15 मिनिटे स्वामींशी बोलायला मिळत असत. प्रथम प्रथम मी त्यांना खूप प्रश्न विचारत असे. त्यामुळे मी कधीही आले की ते म्हणत, हा महिनाभरात कोणते विचार आले, विचार प्रश्न, म्हणजे मग त्या अनुषंगाने काहीतरी बोलता येईल. एकदा मी त्यांना म्हटलं, मला राग खूप येतो, आलेला राग लवकर जात नाही, दोन दोन दिवस मी बोलत नाही. त्यावर ते म्हणाले, तुला राग येतो, मला असं वाटत नाही की तुला राग येत असेल. बरं मग असं कर, माझ्यावर जरा रागवून दाखव बघू, तरच मला कळेल ना की तुला कसा राग येतो ते. त्यावर मी त्यांना म्हटलं, स्वामी तुमच्या समोर आम्ही खूप नम्र असतो पण घरात तसे वागणे होत नाही. ते म्हणाले, कधीतरी थोडं रागवावं आणि थोडा संयम देखील ठेवावा, अगदी रागवायचंच नाही असं देखील करू नये. त्यामुळे काय होतं, आगगाडीच्या इंजिन मध्ये जशी वाफ कोंडली की ती जोराने बाहेर पडते, तसं आपण एकदम कोणाचं तरी मन दुखवतो. हे सर्व जरी ते प्रेमाने सांगत असले तरी प्रवचनात मात्र ते काम क्रोध वगैरे षड्रिपूक आपला सर्वनाश कसा करतात हे कडक शब्दात सांगत असत. स्वामींच्या ठिकाणी असलेलं ज्ञान, त्यांचा बोध, त्यांची अलिप्त स्थिती आम्हाला कुठे काय करणार होती. त्यांनी आम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टीतून परमार्थ शिकवला. एकदा त्यांच्याकडे गेले होते तर स्वामी म्हणाले, लोक कशाकरता हसतील ते खरोखरच कळत नाही. काही जण जर कुणी केळ्याच्या सालीवरून घसरून पडलं तरी हसतात. कुणी घसरून पडलेलं कुणी खाली घसरून पडलेलं आहे आणि हसायला कसं येतं हे कळत नाही. तेव्हा मी त्यांना म्हटलं, स्वामी असं कुणी घसरून पडलं तर मलाही हसायला आलेलं आहे. त्यावर ते एकदम गंभीर झाले आणि म्हणाले, नाही नाही तू असं कधी हसणार नाहीस, इथे केंद्रात येणारी व्यक्ती अशा प्रकारे कधीही वागणार नाही. पुण्याला आम्ही येणार असलो की स्वामींना फोन करायचो. ते म्हणायचे 10:30. 10:30 ही वेळ जणू ठरूनच गेली होती. मी परत मुंबईला गेले की अनेकदा सकाळी 10:30 स्वामींची आठवण येत असे आणि वाटत असे मला स्वामींची आठवण येते, पण स्वामींकडे रोज इतके साधक येतात, माझी त्यांना आठवण येत असेल का. एकदा अशीच स्वामींकडे गेले असताना ते म्हणाले, मी नेहमी 10:30 तुमची आठवण काढत असतो, तू पण मुंबईला गेल्यावर त्या क्षणी माझी आठवण काढत जा. त्यानंतर ताराजवळ किंवा शिलाजवळ ते आमची आठवण काढत असत, पण त्यांनी एवढे सांगून सुद्धा कधी कधी मी त्या क्षणी विसरून जात असे. सद्गुरूंचे मन आणि त्यांचे प्रेम व्यापक असते आणि आपण सारे त्यात सामावलेलो असतो, हेच खरे. हरिओम तत्सत.
हरी हरी स्वामीजी. अर्धी अर्धी ताई गुड आहेत. उत्कर हा या भजन सांगा. ज्ञानोबा माऊली
ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम।
वाह, हरी हरी। असा ज्ञानोबा तुकोबांचा जय जयकार असावा आणि त्या ठिकाणी आपण कोणीही होऊ नसावा। तुकाराम महाराज म्हणतात की त्यांच्या द्वारीचा पायपोस होऊन राहावं, त्यांच्या द्वारी कुत्रा होऊन राहावं, पण तिथं असावं। ज्या ठिकाणी भगवत भजन आहे तिथं असावं। ज्या ठिकाणी संत कथा आहेत तिथं असावं। ज्या ठिकाणी नामस्मरण आहे, ध्यान आहे, ईश्वर भाव आहे, तिथं असावं. संतांच्या चरणापाशी असावं. संतांच्या चरणापाशी हे सगळं असतं. म्हणून संतांच्या चरणांपाशी असावं. इथे एक प्रश्न आलेला आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घेणे ही काही सामान्य गोष्ट नाही. भगवान म्हणतात की माझे लक्षावधी भक्त आहेत, त्यामध्ये एखादाच भक्त आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त करून मजप्रत येतो. आत्मज्ञान झालेला मनुष्य कसा ओळखावा, त्याला ओळखण्याची लक्षणे कोणती, तो समाजात कसा आचरण करतो, सर्वसामान्य माणसासारखाच असतो का, हे जाणून घेण्याची इच्छा आहे. कारण भगवान म्हणतात ज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आणि असेही म्हणतात की आत्मज्ञान नसणाऱ्या माणसाचे जीवन व्यर्थ आहे. खरंच भगवंत असं म्हणतात की नाही, ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र अशी गोष्ट नाही. सर्वम ज्ञान प्लवे नैव वृजिनम संतरिष्यसी असं ते म्हणतात. ज्ञानरूपी अग्नीमध्ये सगळं पवित्र होऊन जात. आत्मज्ञान ही अचानक होणारी गोष्ट नाही. लक्षामध्ये कोणीतरी एक आत्मज्ञानाला प्राप्त होतो, पण लक्षावधी लोक प्रयत्न करत असतात हे साधकाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. साधकाच्या दृष्टीने आत्मज्ञानी मनुष्य दिसणं, आत्मज्ञान झालेली मंडळी समाजामध्ये आढळणं ही महत्वाची गोष्ट आहेच. याचं कारण आपण ज्या मार्गावरून चाललेले आहोत त्या मार्गाचा अंतिम टप्पा कोणीतरी गाठलेला आहे याचा दिलासा त्यामुळे येतो. जर कोणी संतच दिसले नसते अवनी तलावर, तर खरोखरच असं वाटलं असतं की हा मार्ग खरंच जसा वर्णन करून सांगितला जातो तसा आहे की नाही. पण आपल्याला मधून अधून संतांचं दर्शन होत असल्यामुळं आपल्याला त्याबद्दल खात्री पडते. गुरुदेव रानडे दिसले, मामासाहेब दांडेकर दिसले, खात्री पटली. स्वरूपानंद दिसले, स्वामी माधवनाथ दिसले. गुरुदेवांच्याही आधीच्या काळात गोंदवलेकर महाराज दिसले, खात्री पटली की असतात, संत असतात. संत आहेत, संत लीलाचरित्र करतात. असा एखादा जरी दिसला तरी लक्षावधींना प्रेरणा मिळते. त्यामुळे आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त करणारा जरी एखादा असला तरी देखील ही मोठी प्रेरणादायी गोष्ट असते. समाजातला एक फार मोठा वर्ग आहे की तो वर्ग प्रत्यक्षात संतांकडे येत नसला तरी देखील परमार्थावर विश्वास ठेवून आहे. हा विश्वास देखील संतांमुळे आहे. मामांकडे सर्व मंडळी आली असं नाही, हजारो मंडळी आली तरी देखील मामांच्याकडे पाहून परमार्थ करणारी मात्र खूप मंडळी होती, जी प्रत्यक्षात मामांना भेटलीही नाहीत. त्यामुळे आत्मज्ञानाचं महत्व आहेच आणि संतांचं देखील विलक्षण महत्व आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. उपासनेला दृढ चालवण्यासाठी भूदेव संत हे समजले पाहिजेत, दिसले पाहिजेत, कुठतरी ते दृग्गोचर झाले पाहिजेत, तर उपासनेला सदा आपण चालवू शकू. नाहीतर उपासना करणं देखील कशाच्या बळावर, कशावरून आम्ही तिथं पोहोचू शकू. ज्या अर्थी संत पोचले त्या अर्थी, ज्या अर्थी आत्मज्ञानी व्यक्ती पोचली त्या अर्थी आम्हाला देखील हे प्राप्तव्य आहे, प्राप्त होऊ शकतं, अशा प्रकारचा भरोसा किंवा दिलासा आपल्याला मिळतो. आत्मज्ञान झालेला जो पुरुष असतो त्या पुरुषाच्या ठिकाणी प्रेम वस्ती करून असत, त्याच्या सर्वांगातून प्रेम पाझरत असत, त्याच्या सर्वांगातून दया पाझरत असते, करुणा पाझरत असते. मला कधी कधी असं वाटायचं की स्वामीजी ज्या खोलीत आहेत त्या खोलीतून प्रेमाची स्पंदनं बाहेर पडतात. त्यांच्या जवळ जर गेलं तर त्यांचा स्पर्शही होण्याच्या आधी त्यांच्या दृष्टीतून प्रेम आपल्याला येऊन स्पर्श करते असं वाटत असे. अशा प्रकारचा कोणता अनुभव आपल्याला भौतिक जगतामध्ये आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे. त्यांचे शब्द देखील मागाहून येतात. समोर आधी प्रेम पाझरताना, स्नेह पाझरताना लक्षात येतो. शब्द पाठी अवतरे कृपा आधी, कृपा आधी येऊन स्पर्श करते आणि शब्द देखील मागाहून येतात. जसा प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग, प्रकाशाचा वेग आधी असल्यामुळे तो आधी समजतो आणि मग ध्वनी ऐकायला येतो. असं जसं व्हावं खूप दुरून येणाऱ्या वस्तू बद्दल, जसा आकाशात फटाक्याचा आवाज झाला तो नंतर आवाज ऐकू येतो, आधी प्रकाश दिसतो आणि मग थोड्या वेळाने आवाज ऐकू येतो, असं जसं व्हावं तशी त्यांची कृपा आधी स्पर्श करते आणि मग शब्द येऊन थडकतात आपल्या कानापर्यंत. त्यांच्या सर्वांगातून प्रेम जणू पाझरत. संतांचं प्रेम हे अव्यवच्छेदक लक्षण आहे. संतांचं हे जे प्रेम आहे ते त्यांच्या एकत्वाच्या भूमिकेतून आलेलं असतं. जसं आईचं आपल्या मुलाबद्दलचं प्रेम असतं ते एकत्वातून आलेलं असतं. आई मुलाला आपल्यापेक्षा वेगळा पाहत नाही, आपल्यातून आलेला आपला, आपल्या हाडामासाचा, म्हणून आई मुलाला पाहत असते. त्यामुळं ती मुलाला द्वैत भावनेतून पाहू शकत नाही, अद्वैत भावनेतूनच पाहते. जणू आपण आपल्या शरीराला स्पर्श करावा तसा त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आणि संतांचाही स्पर्श असाच अद्वैत भूमिकेतून असतो. स्वामीजींनी पाठीवरून हात फिरवला, स्वामीजींनी डोक्यावरून हात फिरवला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेसी. तो जीवच असतो खरा, जीवरूपालाच असतो, त्याला एकदम बोध होतो असं नाही, पण त्याची स्पर्धा थेट महेशाशी होते, शिवशंकरांशी स्पर्धा होते, इतका तो सुखावतो. त्यामुळे आत्मज्ञानी पुरुषांची लक्षणं भगवद्गीतेतून कितीतरी सांगता येतील, पण भगवद्गीतेतून सांगता येणारी लक्षणं आपल्याला लांबच राहतात. कितीही म्हटलं तरी आपल्याला काय माहिती, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु काय संबंध आपला याच्याशी. ही त्यांची लक्षणं त्यांना त्यांच्याजवळ असोत आणि ती महत्वाचीच आहेत, पण आपल्याला समजणारी लक्षणच सांगितली पाहिजेत. म्हणून इथं भगवद्गीता देखील कामाची नाही. आत्मज्ञानी पुरुष त्याच्यापाशी हाव नसते, तो तुमच्याशी कोणत्याही वस्तू अथवा पदार्थ अथवा अन्य काही मिळावं म्हणून संबंध ठेवत नाही. तो भुकेला तसा नसतो, लौकिकाचा भुकेला नसतो. त्याची निसंगता, आपल्या स्वतःमध्ये रमून राहणं हे त्याचं महत्वाचं लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो अमृताते ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी. अमृताला देखील जो नाव ठेवतो तो जसं कांजी वगैरे अशा गोष्टी तर अजिबातच इच्छा धरणार नाही, तशा प्रकारे लौकिक ज्या गोष्टी आहेत त्या लौकिक गोष्टी त्याच्या डोक्यातही नसतात. सर्वसाधारणपणाने धन, मान, कीर्तिवंत, रूपवंत, गुणवंत, कलावंत अशा व्यक्तींच्या माग खूप सगळं जगच जात असतं. आत्मज्ञानी पुरुष हा सर्वांच्या बाबत समान असतो, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. दुसऱ्या बाजूनी ते त्याच्या ठिकाणी दिसणं आवश्यक असतं. ते त्याच्या ठिकाणी दिसतं आणि तसं दर्शन त्याच्या ठिकाणी घडणं हे अपेक्षितच असतं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. सोप्या भाषेत दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. सर्वांना एक नियम, त्याच्या जे जवळचे आहेत ते प्रसंगोपात त्याच्या जवळचे आहेत म्हणूनच जवळचे आहेत. त्याचे आप्त आहेत, स्वकीय आहेत, मात्र त्यांच्याविषयी विशेष कृपा, विशेष करुणा, विशेष ममत्व तो राखून नसतो. त्यांच्याविषयी जी करुणा असते तीच करुणा इतरांच्या विषयीही असते आणि सर्वांच्या बाबत त्याचं समान म्हणजे प्रेमाचं धोरण असतं. त्याच्या प्रेमात आसक्ती नसते, हे आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. आत्मज्ञानी पुरुष तशा प्रकारे ओळखावा. आत्मज्ञानी पुरुष विवेकावरून ओळखता येतो. मला कधी कधी असा संभ्रम पडायचा की स्वामीजींच्या ठिकाणी नुसतं प्रेम आहे म्हणून स्वामीजींना पाहावं का स्वामीजी म्हणजे शुद्ध विवेक म्हणून स्वामीजींना पाहावं. कधी कधी अत्यंत विवेकाची मूर्ती म्हणूनच ते दिसायचे, कधी कधी प्रेमाची मूर्ती म्हणून दिसायचे. त्यांच्या ठिकाणी असणारा विवेक आणि त्यांच्या ठिकाणी असणारं प्रेम हे अतिशय एकसारखं होतं. या विवेकामध्ये आता वृंदाताईंनी सांगितलं तसं काय किती वाचायचं, काय किती पाहायचं, काय आणि किती चालायचं, कुठं आणि किती खायचं, काय आणि किती, असा तर विवेक सतत पहारा देऊन असल्यासारखा. पण त्याच्याही पेक्षा वरिष्ठ म्हणजे प्रत्येक गोष्टीतून अनात्मा बाजूला सारून त्याचं सार म्हणजे परमात्मा ग्रहण करण्याची त्यांची शक्ती. जसं आत्ताच्या प्रसंगात ते म्हणाले की कोणी केळाच्या सालीवरून पडलं तर लोक हसतात, तसं हसू नये, केंद्रातली व्यक्ती हसणार नाही असं ते म्हणाले. ते आत्मभावानेच जगताकडे पाहतात. आपण चालता चालता केळाच्या सालीवरून जर पडलो तर आपण हसणार नाही. फार फार तर आपण जगताचं भान असल्यामुळे इकडे तिकडे बघू आणि कोणी जर फार पाहिलं नसेल तर काहीच विशेष घडलं नाही असे उठू आणि चालायला लागू. आपण हसणार खास नाही. आत्मवत सर्व ठिकाणी पाहण्याचा विवेक त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरून राहिलेला असतो. त्यांच्या ठिकाणी जो विवेक असतो त्या विवेकानी ते त्यांच्या अंतःकरणातून जणू एक प्रेमरज्जूचा अदृश्य तंतू बाहेर येतो आणि तो समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरण वृत्तीमध्ये अगदी आत जाऊन त्याच्या चैतन्याला तो स्पर्श करतो. ते विवेकानी समोरच्या व्यक्तीला स्वतः एवढ्या महत्तेने पाहतात, त्याला ते आत्मस्वरूपात पाहतात. ते आपल्याकडे पाहत असताना आपल्याला कल्पना नव्हती की ते आपल्याला परमात्मा म्हणून पाहतायत. पण जे जे भेटेल भूत ते मानिजे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जाण माझा, अशा प्रकारे ते कोणाकडेही पाहतील. आपल्याला त्यांची ही दृष्टी समजणार नाही, पण एवढं समजेल की त्यांची ही दृष्टी काही अलौकिकच आहे. लौकिकामध्ये असताना ते लौकिक ओलांडलेले असे दिसतात. लोकांचे आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. लोक ज्या तऱ्हेने आचार विचार त्यांचा असतो, सर्वसाधारणपणाने मिसळण्याची रीत असते, तसंच त्यांचं सर्व असतं. मी अनेक वेळेला स्वामीजींना लग्न समारंभाला उपस्थित राहताना पाहिलेलं आहे. तेव्हा ते शेजारी वगैरे कोणी त्यांच्याशी बोलत असेल तसेच ते बोलताना मी पाहिलंय. पण तेवढ्या त्या चाललेल्या मंगलाष्टकांच्या प्रसंगामध्ये काही क्षण तरी असे असायचे की ते एकतर क्षणभर डोळे मिटून असायचे किंवा त्यांच्या विलक्षण अमृत दृष्टीतून ते कल्याणाची कृपेची बरसात करत असायचे. ते थोडा वेळ तरी आत वळलेले असायचे, अंतर्मुख असायचे. लोक ज्या आधाराने व्यवहार करतात तसेच ते व्यवहार करायचे. लौकिक व्यापार जसा असतो तसाच त्यांचाही असायचा. पण निदसुर लौकिक मात्र त्यांनी सोडून दिलेलं. निदसुर म्हणजे निद्रिस्त, झोपलेलं लौकिक असं कधीही नसतं. तर ते त्यावेळेलाही अतिशय जागे असायचे. सर्वसाधारणपणाने लग्न समारंभ हा ज्यांचं लग्न आहे त्यांना लग्न करायचं आहे म्हणून हातात हार घेऊन उभे असणारी दोघं आणि मंत्र वगैरे कुठं चुकू नयेत म्हणून त्याकडे लक्ष देऊन मंत्र म्हणणारे गुरुजी आणि तिथं असणारे जर एक 10-5 लोक सोडले तर त्या लग्न समारंभाचा बाकीचा कोणाशी काही संबंध नसतो. फक्त सावधान असा शब्द कुठूनही अंगात आला की अक्षदा टाकणं एवढंच कर्तव्य असतं. हे निदसुर लौकिक, झोपलेलं लौकिक, त्यांना काही कर्तव्य नसतं. बोलवले म्हणून आलेले असतात, त्याच्यामध्ये सद्भावच असतो, काही चुकीचा भाव नसतो. पण हा सद्भाव कायम राखून लग्न समारंभात उपस्थित राहणं असं त्यांना शक्य होत नाही. ते गप्पा गोष्टी करत असतात. स्वामीजीही प्रसंगी कोणाशी तरी बोलताना मी पाहिलेलं आहे. पण प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मी त्यांना पाहिलं, थोडा वेळ तरी असं पाहिलेलं आहे की ते पूर्णपणे आपल्या स्वतःशी निमग्न असायचे. आत्मज्ञानी महापुरुष हा सर्व घटनांचा स्पर्श आत्मसत्तेशी अथवा परमात्मसत्तेशी लावतो आणि दृश्य रीतीने तो सगुणाकडे किंवा ईश्वराकडे लावतो. निर्गुणाची प्रचिती ही त्याची व्यक्तिगत बाब असते आणि बाहेर मात्र अत्यंत निष्ठापूर्वक भजन करणारा असा तो आढळतो. दोन्ही त्याच्या ठिकाणी ओतप्रोत भरलेलं असतं. तो निर्गुणाशी तादात्म्य अनुभवून रोज अथवा नित्यशः अनुभवून तशा खात्रीचा झालेला असतो. निसंदिग्ध ज्ञान त्याच्यापाशी असतं आणि बाहेर मात्र अत्यंत निष्ठापूर्वक तो भजक असतो, भजन करणारा असतो. कोणीतरी राम कृष्ण शिव दत्त त्याची अत्यंतिक श्रद्धा असते. आत्मनिर्भर असलेली व्यक्ती इतकी बाहेरच्या तस्बिरींवर अवलंबून, इतकी बाहेरच्या मूर्तीवर अवलंबून पण हो तशी ती असते. मी स्वामीजींना पाहिलेलं आहे की ते देव्हाऱ्यात असलेल्या ज्ञानोबांना ज्ञानोबा म्हणून पाहायचे, ते मूर्ती म्हणून पाहायचे नाहीत. तिथल्या स्वरूपानंदांना स्वरूपानंद म्हणून पाहायचे, फोटो म्हणून पाहायचे नाहीत. तिथे असणाऱ्या समर्थांना तुकोबांना जे काही फोटो होते त्या फोटोंना ते संत म्हणून पाहायचे, ते जिवंत आहेत तिथं म्हणून पाहायचे आणि त्यांच्या समोर आपला सगळा व्यवहार घडतो आहे असा भाव ठेवायचे. एका बाजूला देवपूजेच्या अथवा सगुण पूजेच्या मर्यादा संपूर्णपणाने समजल्या असताना आणि निर्गुणाशी तादात्म्य पावलेले असताना त्यांचं बाहेरचं निष्ठेचं भजन हे कायम दिसत असे. तुकाराम महाराज म्हणतात की आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मनी आठवावा. हे अवघड तंत्र त्यांनी अगदी आत्मसात केलेलं. वाणीनी तो आहे, तो इथं आहे, इथं ज्ञानोबा आहेत आणि जगी थोरला देव तो चोरला असे, असा जो थोरला देव म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्मा, त्या परमात्म्याशी तादात्म्य आणि तो खरा देव थोरला देव याच्याबद्दलही अत्यंत निसंदिग्ध असं ज्ञान त्यांना असतं आणि दोन्हीही ते एकाच वेळेला सांभाळत असतात. बाहेर जसं सगुण अत्यंत आदरपूर्वक सांभाळतात तसं प्रत्येक चैतन्यानी धारण केलेला जो देह आहे तो सगुण परमात्म्याची मूर्ती आहे म्हणून ते त्याच्याकडे पाहू शकतात. आत्मज्ञानी पुरुष असा जाणावा. स्वरूपानंदांकडे गेले असताना स्वामीजी असं म्हणायचे की बाहेरून आतून निरोप यायचा सेवेकऱ्याकडून की तुम्हाला बोलवलेलं आहे म्हणून. बाहेर ओसरीवर वाट पाहत बसलेला भक्त हा गडबडीने उठून दारातून आत जाईपर्यंत त्याचं जेव्हा स्वरूपानंदांकडे लक्ष जायचं तेव्हा स्वामीजींचे हात प्रथम जोडलेले असायचे आणि मग हा हात जोडायचा. सर्व जगताबद्दल अशा प्रकारचा उत्कट परमात्म भाव हे आत्मज्ञानी पुरुषाचं एक लक्षण आहे. जसं प्रेम आहे, विवेक आहे, समता आहे सर्वांच्या बाबत, तसं ती समता ही प्रेमानी व्यक्त होणारी, नम्रतेनी व्यक्त होणारी अशी असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे उंची उदक पडिले, वरून पडलेलं पाणी ते स्वभावता तळवटवरी येतं. तसं सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी नम्र होणं हा त्याचा स्वभाव होऊन गेलेला असतो. आत्मज्ञानी पुरुष असा ओळखावा. आत्मज्ञानी पुरुष सगळ्या जगताची काळजी वाहणारा असतो. म्हणून त्याच्या मुखातून आता विश्वात्मके देवे, म्हणजे सद्गुरु विश्वात्मक देव म्हणजे, येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. मला पसायदान द्यावं, ज्ञानेश्वरी सांगितली त्याबद्दल मला आता काही द्यावं. तुम्ही माझ्याकडून वदवून घेतली, पण माझ्या मुखातून तर ती वदवली गेली, म्हणून मला काही तुम्ही आता दान द्यावं. काय? जे खळांची व्यंकटी सांडो, जगातली दुष्टता नाहीशी होवो, असं मागणं स्वतः करता म्हणून मागितलं. तर समर्थांनी कल्याण करी राम राया जनहित विवरी असं मागितलं. जनहित व्हावं हे राम राया, सर्वांचं तू कल्याण कर. अपराधी जन चुकतची गेले तुझा तुची सावरी दयाळा. कल्याण करी राम राया अशा प्रकारची आत्मज्ञानी पुरुषाची भूमिका असते. आत्मज्ञानी पुरुषाचं ज्ञान हे त्याच्या बुद्धीमध्ये किंवा त्याच्या अंतर्व्यक्तीमध्ये नेहमी गुप्तच राहणार, पण त्याचं प्रगटीकरण मात्र बाहेर होणार. हे प्रगटीकरण कसं होतं यासंबंधी मी तुम्हाला सांगतो आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे. स्फटिकाच्या घरामध्ये लावलेला दिवा जसा, स्फटिकाच्या भिंती ज्या असतात तर त्या मुळीच न दिसता थेट दिसावा, आणि त्याचाही प्रकाश मधल्या स्फटिकांच्या भिंतींमुळे कदापि कमी न होता जसाच्या तसा बाहेर यावा. तसा यांच्या आत असणारा सद्भाव, जीवगत असणारा सद्भाव बाहेर फाकतो. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपू ऐसे. असं जेव्हा दिसेल तेव्हा तुम्ही निश्चित समजा की या ठिकाणी आपलं काम होणार, या ठिकाणी आपली भटकंती संपणार, या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळणार. तो सर्वसामान्यांसारखाच असतो. तो सर्वसामान्य माणसासारखाच असतो का? तसाच असतो. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, तरी तेथींचा नोहे नवल देखे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आहारा ते स्वीकारी त्याजावे ते परिहरी, परी निद्रेची या अवसरी निदिजे सुखे. तो सर्वसामान्यांसारख्याच सगळ्या गोष्टी करत असतो, पण तरीही त्याचं चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी, अशा प्रकारची त्याची भूमिका असते. अशा प्रकारचा मनुष्य हा शेकडो लोकांमधून उठून दिसतो. स्वामीजी असं म्हणत असत की फेस इज एन इंडेक्स, त्याच्या चेहऱ्यावरून ओळखावा. शांत झालेला पुरुष आणि अशांत पुरुष चेहऱ्यावरून ओळखता येतो. विवेक करणारा आणि अविवेकी चेहऱ्यावरून ओळखता येतो. कामांनी ग्रस्त असलेला आणि निष्काम असलेला चेहऱ्यावरून ओळखता येतो. रागावलेला मनुष्य आणि शांत मनुष्य चेहऱ्यावरून ओळखता येतो. कोणालाही समजतो. म्हणून तो सर्वसामान्यांसारखाच असतो, तसाच दिसतो, पण सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी त्याच्या ठिकाणी वेगळं असतं. तो समाजात आचरण करत असताना त्याच्या ठिकाणी कुठेही स्पर्धेची मतलबाची माझं तुझं या भावनेची अभिव्यक्ती होताना दिसत नाही. एवढंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. याचा अभ्यास देखील असाच जातो. सर्वसाधारणपणाने अभ्यासामध्ये ध्यानाचा अभ्यास सोपा आहे, नामस्मरणाचा अभ्यास सोपा आहे, पण स्पर्धाविरहित राहण्याचा अभ्यास अवघड आहे. साधक आणि स्वतःलाच पुढे काढायचा प्रयत्न करणारा साधक, साधक आणि या साधक विश्वाच्या दृश्यामध्ये आपण कुठे असू असा विचार करणारा साधक, हा साधकच नाही. साधना ही काही काळपर्यंत सोपी असते आणि ती तशी सोपी अखेरपर्यंत राहते. तसे तुम्ही एक तास ध्यानाला बसणारे असाल तर तीन तास ध्यानाला बसणारे होऊ शकता, अथवा त्याच्यापेक्षाही जास्त ध्यानाला बसणारे होऊ शकता. पण द्वेषरहित होणं, मत्सररहित होणं, स्पर्धारहित होणं ही गोष्ट अवघड आहे. एवढंच नव्हे तर साधकाची दृष्टी संकुचित असू शकते. जसं आत्मज्ञानाचा जो दिवा आहे तो दिवा आमच्या सद्गुरूंच्या अंतःकरणात आम्हाला दिसतो, पण अन्य कोणाच्या अंतःकरणात आम्ही पाहू शकत नाही. असं होऊ शकतं. झरतृष्ट जेव्हा गेला तेव्हा झरतृष्ट असं म्हणाला, की माझ्याकडून मी ज्ञान देण्याचा तुम्हाला आटोकाट प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. तुमच्यापैकी कित्येकांनी ते ग्रहण केलं देखील, पण माझ्याकडून एवढं शिकलात तरी देखील पुष्कळ आहे. की हा ज्ञानाचा दिवा जसा तुम्ही झरतृष्टाच्या अंतर्यामी पाहता आहात, तसा ज्या ज्या पुरुषाच्या अंतर्यामी ज्ञानाचा दिवा लागलेला आहे, अशा पुरुषांना ओळखण्याची दृष्टी जरी तुम्ही शिकलात तरी पुष्कळ आहे. मग झरतृष्ट गेला तरी तुम्हाला पोकळी जाणवणार नाही, कारण झरतृष्ट तुम्हाला कायमचा पुरणार नव्हता, असं तो म्हणाला. झरतृष्ट हा तुमच्याकरता कायमचा नसेल, पण मी जाताना तुम्हाला एवढी तरी दृष्टी देऊन जाऊ इच्छितो की एखादा महापुरुष दिसला तर तुम्ही असं म्हणू नये की झरतृष्टापुढे हा काहीच नाही, असं तरी तुम्हाला तुमच्या तोंडून उद्गार बाहेर पडू नयेत. एवढं तरी मी तुम्हाला शिकवून जाऊ इच्छितो, असं झरतृष्ट जाता जाता म्हणाला. आत्मज्ञानी महापुरुष या लक्षणांनी युक्त असतो खरा, पण आत्मज्ञानी महापुरुषाकडे पाहण्याची आमची जी दृष्टी आहे तर त्या दृष्टीबद्दल ही चर्चा केलेली चांगली, कारण तो त्याच्या ठिकाणी असणार आहे आणि आम्ही आमच्या ठिकाणी असणार आहोत. असं असल्यामुळं जिथं जिथं कुठं अशा प्रकारची व्यक्ती दिसेल तर ती निदान ओळखता तरी यावी, एवढं मी तुम्हाला शिकून गेलो तरी पुरेसं आहे, असं झरतृष्ट म्हणाले. नाहीतर कधी कधी आत्ममग्नता जी असते ती आत्ममग्नता स्वतःपुरती असू शकते, कुटुंबापुरती असू शकते, पण व्यापक झाला, परमार्थामध्ये आला, मग तो करत असलेल्या परमार्था इतपतच ती त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, असं होतं. तो ज्या संप्रदायाचा असतो त्या संप्रदायापुरतीच आत्ममग्नता राहते. मग सत्पुरुष आणि सत्पुरुष यांच्यात तुलना केली जाते आणि दुसऱ्या सत्पुरुषांना न मानण्याची अशी वृत्ती निर्माण होऊ शकते. असं असल्यामुळं आत्मज्ञानी पुरुष आत्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी अशा रीतीने परिपूर्ण असतो, पण आत्मज्ञानी पुरुषाला जाणणारा जो असतो त्यांनी देखील एक विशिष्ट दृष्टी कमावण्याची आवश्यकता असते. ती जर दृष्टी त्यांनी कमावली नाही, त्यांनी जर आपल्या परीने आपल्या चित्ताची शुद्धी करून घेतली नाही, तर मग पंचयित होण्याची शक्यता असते. स्वामीजींकडे एक तरुण मुलगा आला आणि म्हणाला की ज्ञानेश्वर महाराज समर्थ आणि गोंदोलेकर महाराजांपर्यंत संत होते असं मला मान्य आहे असं म्हणाला. इथपर्यंत संत होते असं मला मान्य आहे, पण आताच्या काळात तर कोणी संत नाही असं मला वाटतं, असं स्वामीजींच्या समोर बसून बोलत होता. आताच्या काळात संत असतील याच्यावर माझा काही विश्वास नाही असं तो म्हणाला. स्वामीजी म्हणाले, बर जाऊ दे, तुझ्यावर तर विश्वास आहे की नाही, तू आहेस एवढं तर तुला समजतं की नाही, का तुझा स्वतःवरही विश्वास नाही? तू तुझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या आत काही एक चैतन्य आहे त्याच्यावर तू विश्वास ठेव. तुझ्या भाग्याने तुला कोणी संत भेटले तर भेटतील, तसे माझ्याही पाहण्यात नाहीत म्हणाले. माझ्याही पाहण्यात अजून आलेले नाहीत, कोणी तुला भेटले तर मलाही सांग, पण स्वतःचा विश्वास मात्र सोडू नकोस. स्वतःवर विश्वास ठेव म्हणजे झालं. अशा दृष्टीने जर जगताकडे कोणी पाहायला लागला एव्हरी पर्सन इज स्काउंडरल अनलेस अँड अदरवाइज प्रूव्ड अशी जर वृत्ती असेल तर काय करणार? त्यामुळे संत संतांच्या ठिकाणी असतील आणि तुम्ही तुमच्या ठिकाणी असाल. संत हा प्रश्न चांगला आहे. हा ओळखायचा कसा? हा त्यांच्या लक्षणांवरून ओळखता येतो आणि त्यांच्या लक्षणांना जाणण्यासाठी आपली काहीतरी कुवत असली पाहिजे, तरच ते ओळखता येतं. आपली जर कुवत नसेल तरी देखील ओळखता येत नाही असं मला तुम्हाला सांगायचं. तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहून नाही ना समजलं. रेड्यामुखी वेद वदविले वगैरे याच्यावरून जर ज्ञानेश्वर महाराजांची पात्रता समजते, इतकी स्थूल बुद्धी जर असेल आणि ही पंडितांची किंवा शास्त्री मंडळींची एवढी स्थूल बुद्धी की रेडा वेद म्हणतो आहे हे यंत्र सामर्थ्य आहे, इथं माणूस बोलतो आहे ते कळत नाही आणि रेडा बोलताना कळत आहे. रेडा बोलल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांचं कोणती महत्ता सिद्ध झाली तुम्हाला समजत नाही. लहान मुलं आहेत, आई वडील गेलेले आहेत, ब्राह्मणाची मुलं आहेत आणि मुंज माझी करावी एवढंच म्हणतायत हे कळत नाही. अशा दृष्टीला संत समजत नाहीत. त्यामुळं आपल्या ठिकाणी काही एक दृष्टी असणं गरजेचं आहे. अशी स्थूल दृष्टी असणारी मंडळी, दोष दृष्टी असणारी मंडळी ही संतांना ओळखू शकत नाहीत. तुकाराम महाराजांनी तर शेवटी कंटाळून संत होऊन या संतांशी पाहावे तरीच तरावे तुका म्हणे असे उद्गार काढले. पण मात्र सात्विक सज्जन उपासना करणारे, आपली स्वतःची दृष्टी निर्मळ राखण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे, आपली स्वतःची कर्म आहेत ती अधिकाधिक चांगली व्हावीत अशी इच्छा धरणारे असे कित्येक लोक आहेत आणि ते योग्य त्या संतांना भेटल्याखेरीज राहत नाही. संत आहेत, त्या संतांचा प्रभाव देखील पडतो. तो प्रभाव समजण्याएवढी आपली नजर पाहिजे. आपली नजर या शब्दामध्ये सगळं आलं, आपलं चित्त, आपली बुद्धी, आपलं मन, आपलं अंतःकरण तसं पाहिजे. जर तसं तयार असेल तर अर्थात हे होऊ शकतं. खूप चांगला प्रश्न होता. आत्मज्ञान प्राप्त करून घेणे ही काही सामान्य गोष्ट नाही. भगवान म्हणतात की माझे लक्षावधी भक्त आहेत, त्यामध्ये एखादाच भक्त आत्मज्ञानाची सिद्धी प्राप्त करून मज प्रत येतो. आत्मज्ञान झालेला मनुष्य कसा ओळखावा, त्याला ओळखण्याची लक्षणे कोणती, तो समाजात कसा आचरण करतो, सर्वसामान्य माणसासारखाच असतो का, हे जाणून घेण्याची इच्छा आहे. कारण भगवान म्हणतात ज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आणि असेही म्हणतात की आत्मज्ञान नसणाऱ्या माणसाचे जीवन व्यर्थ आहे, तरी सर्व समजावून सांगावे. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. Hari 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 Swamiji Swamiji Bula Kundalika Varade Hari Vittal Shri Jnanadeva Tukaram Shri Jnaneshwara Maharaj Ki Jai Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj Ki Jai परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम.